मी आपणास एका अशा व्यक्तीविषयी सांगू इच्छितो जो फार वर्षापूर्वी ह्या जगात होता. तो नेहमीच चांगला होता. लोकांना त्याचे ऐकणे आवडत असे. तो कधीच वाईट बोलत नसे. तो कधीच खोटे बोलला नाही. तो केवळ सत्य बोलत असे. हा मनुष्य फार सामर्थ्यही होता. एकावेळी त्याने एका आंधळ्याच्या डोळ्यांना बोट लावले आणि त्याची दृष्टी त्याला परत मिळाली. तो पाहू लागला. दुसऱ्या एके दिवशी त्याने 10 महारोग्यांना बरे केले. ही तर त्याच्यासाठी लहान गोष्ट होती. त्यांनी केलेली कठीण गोष्ट तर आपण ऐकलीच नाही. एकदा त्याने लोकांची गर्दी पाहिली जे मेलेल्या एका तरुणाला घेऊन चालले होते. ते त्याची अंतक्रिया करण्यासाठी घेऊन चालले होते. त्याची आई रडत होती. या चांगल्या माणसाने त्याचे फार दुःख झाले. तो त्या गर्दीत शिरला आणि त्या तरुणाशी बोलला. ताबडतोब तो श्वास घेऊ लागला. तो उठला. तो पुन्हा बरा झाला. सर्व लोक ह्या भल्या माणसाच्या अद्भुत कृत्याविषयी आनंद करू लागले. हा भला माणूस कोण आहे? हा माणूस भला होता. परंतु दुष्ट लोक त्याचा द्वेष करू लागले. एके दिवशी त्यांनी त्याला धरले व त्याला कोर्टात घेऊन गेले. त्याविषयी त्यांनी खोटी साक्ष दिली. त्याला मारले. त्यावर थुंकले. त्यानंतर त्याला घेऊन त्यांनी त्याला कृसखांबावर खिळले. त्या कृसखांबावर तो मरेपर्यंत लटकून होता. या भल्या माणसाजवळ महान सामर्थ्य होते. तरीही त्याने दुष्ट लोकांना त्याला का मारू दिले? कारण तो आपला प्राण सर्व लोकांच्या पापासाठी देऊ इच्छित होता. मरण्यापूर्वीच तो ओरडला, देवा यांना क्षमा कर, कारण की हे काय करीतात हे यास समजत नाही. त्यानंतर तो मेला व त्याला पुरण्यात आले. परंतु तो कबरेत राहिला नाही. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला व चालू लागला. त्याच्या शिष्यांनी त्याला पाहिले. ते त्याच्याशी बोलले व जेवले. देवाकडे स्वर्गात आपल्या ठिकाणी पुन्हा जाण्याआधी तो आपल्या सर्व मित्रांशी बोलला. तो म्हणाला, माझे शब्द घेऊन लोकांकडे सर्व ठिकाणी जा व त्यांना शिकवा. मी तुम्हास खचित सांगतो, जो माझवर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन मिळाले आहे. ज्या व्यक्तीविषयी मी बोलत आहे तो कोण आहे? तो येशू आहे, ज्याला देवाने पाठविले. देव तो आहे ज्याने सर्व वस्तूंची निर्मिती केली. देव सर्वांवर प्रीती करीतो. म्हणून देवाने येशूला आमचे तारण करण्यास पाठविले. जे येशूवर भरोसा ठेवितात त्यास तो स्वीकारेल. तो त्यांना राखील व जेव्हा त्याचे शरीर मरेल तेव्हा तो त्यांना देवाजवळ नेईल. त्या ठिकाणी जी चांगली जागा आहे. येशू हा देवाने लोकांना दिलेली महान भेट आहे. आम्ही त्या स्वीकारले पाहिजे. येशू आमच्या पापांना दूर करू शकतो. तो आमचे जीवन बदलून आम्हास चांगले बनवू शकतो. तो स्वर्गात आम्हास घर देऊ शकतो. त्यावर विश्वास ठेवा. येशूला दूर करू नका.